चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2019 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता। महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2019 मध्ये अनुषांगिक सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2019 मधील कलम 2, कलम 7, कलम 10, कलम 13 आणि कलम 14-20 यातील तरतुदींची अंमलबजावणी वस्तू आणि सेवा कर परिषद शिफारस करेल त्या दिनांकापासून करण्यासाठी मान्यता देण्यात आली। या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी अध्यादेश काढण्यासाठीची परवानगी देण्यात आली।